आता आपल्याला याच्यानंतर देवावर अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करताना अभिषेक पात्र न वापरता फुलपात्रामध्ये पाणी घेऊन ते पाणी पळी पळीने सर्व देवतांच्यावर वाहायचं आहे आणि त्यावेळेला श्रीसूक्त म्हणण्याची पद्धत आहे. ते श्रीसूक्त या ठिकाणी म्हटलं जात आहे. हिरण्यवर्णां हिमरौप्यहाराम चंद्रान्पदीयांच हिरण्यरूपां लक्ष्मी मृगी रूपधरां श्रियंत्वं मदर्थमाकारय जातवेदः यस्यां सलक्ष्म्यामहमागतायां हिरण्यगोष्वात्मजमित्रसाहान् लभेयमासु ह्यनपायिनीं माम् मदर्थमाकारय जातवेदः प्रत्याह्वयेतामहमिष्टपूर्वां देवीं श्रियं मध्यरथादि युक्तां प्रबोधिनीं हस्तिसुगृंहितेन भूता मया सा किल सेविता वै कांसोऽस्मितां तामिह पद्मवर्णां आर्द्रां सुवर्णां वर्णां ज्वलन्तीं तृप्तां हि भक्ता नथ तर्पयन्तीं उपह्वयेऽहं कमलासनस्थां लोके ज्वलन्तीं यशसा प्रभासां चन्द्रामुदारामुत देवजुष्टां तां पद्मरूपां शरणं प्रपद्ये प्रियं वृणे त्वां व्रजतामलक्ष्मीः. वनस्पतिस्ते तपसोऽर्धजातो वृक्षोऽथ बिल्वस्तरुणार्कवर्णे फलानि तस्य त्वदनुग्रहेण माया अलक्ष्मीश्च नुदन्तु बाह्याः. उपैतु मां देवसखकुबेरो साधक्षकन्यामणिना च कीर्तिः जातोऽस्मि राष्ट्रे किलमर्त्यलोके कीर्तिं समृद्धिञ्च ददातु मह्यम्. क्षुत्कृशाङ्गीं मदिनामलक्ष्मीं तवाग्रजातामुत नाशयामि सर्वामभूतिं ह्य समृद्धिमम्ब गृहाच्च निष्कासय मे द्रुतं त्वं केनाप्यधृष्यामथ गन्धचिह्नां पुष्टाङ्गवास्वादियुताञ्च नित्यं पद्मालये सर्वजनेश्वरीं तां प्रत्याह्वयेऽहं खलु मत्समीपं लभे महि श्रीर्मनसश्च कामं वाचस्तु सत्यञ्च सुकल्पितं वै अन्नस्य भक्ष्यञ्च पयः पशूनां सम्पद्धि मय्याश्रयतां यशश्च मयि प्रसादं कुरु पद्रमत्वं प्रजापती श्री रभवत्वया हि कुले प्रतिष्ठापय मे श्रियं वै त्वन्मातरन्तामुत पद्ममालां स्निग्धानि चापोऽभिसृजत्वयस्रं चिक्रीतवासि कुरु मद्गृहे त्वं कुले श्रियं मातरमाशु मेद्यो श्रीपुत्रसंवासयताञ्च देवीं तां पिङ्गलां पुष्करिणीं च लक्ष्मीम् आर्द्राञ्च पुष्टिं शुभपद्ममालां चन्द्रप्रकाशाञ्च हिरण्यरूपां मदर्थमाकारय जातवेदः आर्द्रान् तथा यष्टिकरीं सुवर्णां तां यष्टिरूपामथ हेममालां सूर्यप्रकाशांश्च हिरण्यरूपां मदर्थमाकारय जातवेदः यस्यां प्रभूतं कनकञ्च गावो दासीस्तुरङ्गान् पुरुषांश्च सत्यां विन्देयमाशु ह्यनपायिनीं तां मदर्थमाकारय जातवेदः. श्रियः पञ्चदश श्लोकं सूक्तं पौराणमनुवहम् यो जपेज्जुहुयाच्चाज्यं श्रीयुतस्त ततं भवेत् इति श्रीसूक्तं समाप्तम्. अभिषेक झाल्यानंतर घंटा बजवावी. आवाहित देवताभ्यो नमः महाभिषेक स्नानं समर्पयामि. हा शुद्ध पाणी व्हावं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता याच्यानंतर कुबेराची प्रतिमा, महालक्ष्मीची प्रतिमा आणि असल्यास महासरस्वतीची प्रतिमा व्यवस्थित पुसून वरती तांभात ठेवायची आहे आणि तांभात ठेवल्यानंतर मग पुढे पुढील उपचार व्हायचे आहेत. आपण या ठिकाणी तांभात देव ठेवून पंचाम स्नान अभिषेक वगैरे केला ते जे पाणी आहे ते तीर्थ त्याला म्हणतात. देवांना आंघोळ घातली रे त्याला तीर्थ असं म्हणतात, पाणी न म्हणतात. तर ते तीर्थ एका फुलपात्रामध्ये साठवून ठेवायचं, पंचामृताच्या भांड्यामध्ये एकत्र केलं तरी चालेल. आणि हे तीर्थ पूजा वगैरे आटपल्यानंतर सर्वांना द्यायचं आहे आणि आपणही घ्यायचं आहे. याच्यानंतर देवाला वस्त्र म्हणून व्हायचं आहे, अर्थात कापसाचं वस्त्र असतं तेही व्हायचं आणि लौकिक वस्त्र जे आहे ते पण व्हायचं आहे, अक्षता व्हायचे. ದಿವ್ಯಾಂಬರಂ ನೂತನಂ ಹಿ ಕ್ಷೌಮಂತ ಮನೋಹರಂ ದೀಯಮಾನಂ ಮಯಾ ದೇವಿ ಗ್ರಹಾಣ ಜಗದಂಬಿಕೇ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ವಸ್ತ್ರಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಪುನಃ ಅಕ್ಷತವಚತ್ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಉಪವಸ್ತ್ರಾರ್ಥೇ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕುಬೇರಾಯ ನಮಃ ಉಪವಸ್ತ್ರಾರ್ಥೇ ಯಜ್ಞೋಪವೀತಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ದೇವಾನ ಗಂಧ ಲವಯತೆ ಕರಂಗಿಳಿ ದವಚ ಬೂಟಾನಿ ಶ್ರೀಖಂಡಿವ್ಯಂಗಂಧಾಢ್ಯಂ ಸುಮನೋಹರಂ ವಿರೇಪನಂ ಗ್ರಹಾಣಾಶು ನಮಸ್ತೆ ಭಕ್ತವತ್ಸಲೋ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ವಿಲೇಪನಾರ್ಥೇ ಚಂದನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅಕ್ಷತ್ವೈಚಿ ಅಲಂಕಾರಾಗೃತ ಅಲಂಕಾರಾರ್ಥೇ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅಥ ಹಳದ್ ಕುಂಕು ತತ್ಪ್ರಮಾಣೆ ಸೆಂದೂರ್ ಅಷ್ಟಗಂಧ ವಗೇರೆ ಜೆ ಜೆ ಕೈ ಅಸೇಲ್ ತೇ ಸರ್ವ ದೇವಾನ್ನ ವಹಿತೆ. ಹರಿದ್ರಾಸ್ವರ್ಣವರ್ಣಾಭಾ ಸರ್ವಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿನಿ ಸರ್ವಾಲಂಕಾರ ಮುಖ್ಯಾ ಹಿ ದೇವಿತ್ವಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿದ್ರಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹರಿದ್ರಾ ಚೂರ್ಣ ಸಂಯುಕ್ತಂ ಕುಂಕುಮಂ ಕಾಮದಾಯಕಂ ವಸ್ತ್ರಾಲಂಕಾರ ಭೂಷಾರ್ಥಂ ದೇವಿತ್ವಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಕುಂಕುಮಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸೆಂದುರ್ವವ ಉದಿತಾರುಣ ಸಂಕಾಶಂಜಪಾಕ್ಷುಮ ಸನ್ನಿಭಂ ಸೀಮಂತಭೂಷಣಾರ್ಥಾಯ ಸಿಂಧೂರಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಸಿಂಧೂರಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಜ್ಯೋತ್ಸ್ನಾಪತೆ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತೆ ವಿಶ್ವರೂಪಿಣೆ ನಾನಾ ಪರಿಮಲದ್ರವ್ಯಂ ಗ್ರಹಾಣ ಪರಮೇಶ್ವರಿ. ಸುಲಾಲ ಅತ್ತರ್ಘ್ಯೂಂ ತೇ ಅತ್ತರ್ಪಣ್ ದೇವಾಲ ವಹಿಸೆ ತೈಲಾನಿ ಚ ಸುಗಂಧಾನಿ ದ್ರವ್ಯಾನಿ ವಿವಿಧಾನಿ ಚ ಮಯಾ ದತ್ತಾನಿ ಲೇಪಾರ್ಥಂ ಗ್ರಹಾಣ ಪರಮೇಶ್ವರಿ ಪರಿಮಲದ್ರವ್ಯಂ ಚ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅಥಾ ಅಪಣ್ಜಿ ಪೂಜೆಕರ್ತಾ ಫುಲೋ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಕ್ಕೆ ಅಣಲೇಲಿ ಆಹೇತ್ ಈ ಕ್ರಮಾಕ್ರಮಾನಿ ವೈಚಿ ಆಹೇತ್ ಮಂದಾರ ಪಾರಿಜಾತಾದೀನ್ ಪಾಟಲೀನ್ ಕೇತಕೀನ್ ತಥಾ ಮರುಬಾ ಮೋಗರಂಚೇವ ಗ್ರಹಾಣ ಪರಮೇಶ್ವರಿ. ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಪೂಜಾರ್ಥೇ ಋತುಕಾಲೋದ್ಭವ ನಾನಾವಿಧ ಪುಷ್ಪಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಉಡುಬತ್ತಿಯೊಳಿಸಿ ಉಜ್ವೆ ಹತಾನಿ ದಾವೆ ಹತಾನಿ ಘಂಟವಾದವೈಚಿ ವನಸ್ಪತಿ ರಸೋದ್ಭೂತೋ ಗಂಧಾಧ್ಯೋ ಗಂಧ ಉತ್ತಮ ಆಘ್ರೇಯ ಸರ್ವದೇವಾನಾಂ ಧೂಪೋಯಂ ಪ್ರತಿಗೃಹ್ಯತಾಂ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಧೂಪಂ ಆಘ್ರಾಪಯಾಮಿ. ತಪಾ ನಿರಂಜನ ಹಿ ತಸದ್ ಓವಳೆತ್ತ ಡಾಬೆ ಹತಾನಿ ಘಂಟವಾದವೈಜಿ ಕಾರ್ಪಾಸ ವರ್ತಿ ಸಂಯುಕ್ತಂ ಘೃತಯುಕ್ತಂ ಮನೋಹರಂ ತಮೋನಾಶಕರಂ ದೀಪಂ ಗ್ರಹಾಣ ಪರಮೇಶ್ವರಿ ಆವಾಹಿತ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ. ಯಥಾನಂತರ ನೈವೇದ್ಯಾಕರಿತಾ ಆಪಣ ಜೆ ಜೆ ಕೈ ಪದಾರ್ಥ ಅಣಲೇಲೆ ಆಹೇತ್ ತೆ ವಾಟ್ಯಾತೂನ್ ಠೇವೂನ್ ತ್ಯಾ ಸರ್ವ ವಾಟ್ಯಾ ಏಕಾ ತಾಟಾತ್ ಠೇವೂನ್ ತೆ ತಾಟ್ ದೇವಾಪುಢೆ ನೈವೇದ್ಯಾಕರಿತಾ ಠೇವಾಯಚ. ತೆ ಠೇವತ್ ಅಸ್ತಾನಾ ಅಗೋದರ ಪಾಣಿ ಟಾಕೂನ್ ಚೌಕೂನ್ ಕರಾಯಚಾ ತ್ಯಾಚ್ಯಾವರ್ ತಾಟ್ ಠೇವಾಯಚ. ತ್ಯಾ ಸರ್ವ ನೈವೇದ್ಯಾವರ್ ತುಳಸಿಪತ್ರ ಠೇವಾಯಚ ಆಣಿ ನಂತರ ತ್ಯಾ ಸರ್ವ ನೈವೇದ್ಯಾಭೋವತಿ ಪಾಣಿ ಫಿರವಾಯಚ. आता हा नैवेद्य मागे सांगितल्या प्रमाणे साखर फुटाणे बत्तासे पेढे किंवा आणखीन जर काही आपण जर पदार्थ आणलेले असतील तर ते सगळे पदार्थ ठेवायचे आणि त्या भोवती पाणी फिरवायचे आणि हात धुळायचे. आवाहित देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे पुरतस्थापित यथा संपादित नानाविध ನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹಾದುಡೈದೆ ಪ್ರಾಣಾಯ ನಮಃ ಅಪಾನಾಯ ನಮಃ ವ್ಯಾನಾಯ ನಮಃ ಉದಾನಾಯ ನಮಃ ಸಮಾನಾಯ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಪುನಃ ನೈವೇದ್ಯಭೂತಿ ಪಾನಿ ಫಿರ್ವಾಯ್ತು ಅಣಿ ಹಾದುಡೈದೆ ಮಧ್ಯೆ ಪಾನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಪ್ರಾಣಾಯ ನಮಃ ಅಪಾನಾಯ ನಮಃ ವ್ಯಾನಾಯ ನಮಃ ಉದಾನಾಯ ನಮಃ ಸಮಾನಾಯ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಚಾರ್ ವೇಳಾ ತಾಮ್ನಾತ್ ಪಾನಿ ಸೋಡಾಯ್ತು ಆಪಲ್ಯಾ ಸಮೂರ್ಚಾ. ಉತ್ತರಾಪೋಷಣಂ ಹಸ್ತಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ಮುಖಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಗಂಧಾನಿ ಫೂಲ್ ದೇವಲವಯದು ಕರೋದ್ವರ್ತನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅತ ದೇವಾಪುಢೆ ವಿಡಾ ದಕ್ಷಿಣ ಜೀ ಕೈ ಫಳ ಅಣಲೇಲಿ ಅಸ್ತಿಲ್ ತಿ ನಾರಳ हे सर्व देवापुढे ठेवायचे आहे आणि त्याच्यावर पळीनी पाणी वाहायचे आहे. आवाहित देवताभ्यो नमः. मुखवासार्थे उगी भरतांबूलं समर्पयामि. एला लवंग कर्पूर नागपत्रादिभिर्युतं उगी फलेन संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदोमतश्रान्तिं प्रयच्छ मे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् तस्मात् फलप्रदानेन सुफला स्युरमनोरथाः. महादक्षिणा म्हणून या ठिकाणी विशेष दक्षिणा ठेवायची आहे आणि या सर्वावर, विड्यावर, दक्षिणेवर, फळावर, नारळावर, सगळ्यावर पाणी घालायचे. आवाहित देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामि. कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थं सुवर्ण पुष्पदक्षिणां समर्पयामि. व्यावहारिक द्रव्यदक्षिणां समर्पयामि. नमस्करोमि. आता आरती पूजा पूर्ण झाल्यानंतर करायची. या ठिकाणी फक्त कापूर एक वडी लावून ओवाळायचे, घंटा वाजवायचे. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. आवाहित देवताभ्यो नमः. कर्पूरार्तिकदीपं दर्शयामि.